नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. मराठी भाषा आणि मराठी साहित्याने सामाजिक मुक्तीची दारं खुली केली. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. भाषा समृद्ध होण्यासाठी सामान्य माणसांच्या भाषेला सामावून घेण्याची गरज संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर यांच्याकडून व्यक्त. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचं वितरण. आणि 10वीच्या परीक्षेला सुरुवात. बदनापुरात पेपर फुटल्याच्या वृत्ताचं जिल्हाधिकाऱ्यांकडून खंडन. आता सविस्तर बातम्या. मराठी भाषा आणि मराठी साहित्याने सामाजिक मुक्तीची दारं खुली केली असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं काल नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकार आता प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षणाला प्राधान्य देत असून इंग्रजी भाषेअभावी प्रतिभावंतांना दुर्लक्षित करणाऱ्या विचारांना थांबवलं असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. मराठीतल्या नामवंत साहित्यिक आणि लेखकांचा त्यांनी आपल्या भाषणातून गौरव केला.
लोकमान्य तिलक ने गीता रहस्य भी मराठी में ही लिखी, लेकिन उनकी इस मराठी रचना ने पूरे देश में एक नई ऊर्जा भर दी थी. साथियों, मराठी भाषा और मराठी साहित्य ने समाज के शोषित वंचित वर्ग के लिए सामाजिक मुक्ति के द्वार खोलने का भी अद्भुत काम किया है. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षि कर्वे, बाबा साहब आम्बेडकर, ऐसे कितने ही महान समाज सुधारकों ने मराठी भाषा में नए युग की सोच को सींचने का काम किया था.
संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, मावळते अध्यक्ष रवींद्र शोभणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, निमंत्रक संजय नहार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी आपल्या प्रास्ताविकात हे संमेलन मराठी मनाचं देशाच्या राजधानीशी असलेलं नातं अधिक जवळ आणणारं असल्याचं सांगितलं. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचं दुसरं सत्र पार पडलं. यावेळी मावळते अध्यक्ष रवींद्र शोभणे यांच्याकडून तारा भवाळकर यांनी संमेलनाची सूत्र स्वीकारली. यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी प्रमाण लेखना इतकीच बोलीभाषाही महत्वाची असल्यानं सामान्य माणसांच्या भाषेला सामावून घेतलं तरच भाषा अधिकाधिक समृद्ध होईल असं प्रतिपादन केलं. दिल्लीतल्या तालकटोरा क्रीडा संकुलात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत होत असलेल्या या संमेलनात मान्यवरांच्या मुलाखती, बहुभाषिक कवी संमेलन, विविध विषयांवर परिसंवाद आदी कार्यक्रम होत आहेत. संमेलनानिमित्त काल सकाळी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत विविध साहित्यिक, राजकारणी, साहित्यप्रेमी, चित्ररथ सहभागी झाले होते. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी 1:30 सुमारास त्यांचं चिकलठाणा विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर हेलिकॉप्टरने वेरूळकडे प्रयाण करतील. घृष्णेश्वर दर्शन आणि वेरूळ लेणीला भेट दिल्यावर दुपारी 3:00 त्यांचं हेलिकॉप्टरने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आगमन होईल. विद्यापीठाच्या 65व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत.
कुलपती तथा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे. या दीक्षांत समारंभात पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त पात्र विद्यार्थी तसंच पीएचडी संशोधकांना पदव्या प्रदान करण्यात येतील. 56,122 विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात पदवी घेण्यासाठी अर्ज केले आहेत. दरम्यान पीएम उषा प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या विद्यापीठाच्या 4 इमारतींचं आभासी पद्धतीनं भूमिपूजन आणि संविधान जागृती वर्षाच्या अमृत महोत्सवानिमित्तानं सरस्वती भुवन शैक्षणिक संस्थेत आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटनही उपराष्ट्रपती करणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आले आहेत. काल रात्री केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. शहा यांच्या उपस्थितीत पश्चिम क्षेत्रीय परिषदेची 27वी बैठक आज होणार असून दुपारी ते जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाला उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात शहा यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या 10 लाख लाभार्थ्यांना या योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वितरण तसंच 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचं वितरण करण्यात येणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
अलंकार कार जपलाय तिच्या पुण्याईने मराठीचा पुन्हा शंखनाद घुमतोय
समृद्ध ज्यामुळे ललित काव्य शोभा नाट्य चित्र सृष्टीची
भूषण महाराष्ट्राचे गाजवी सोहळे संमेलने
दिनांक 21-22-23 फेब्रुवारी दरम्यान 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी व्हा. स्थळ छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10वीच्या लेखी परीक्षेला कालपासून सुरुवात झाली. यंदा राज्यातल्या 5,130 मुख्य केंद्रांवर परीक्षा होत असून 16,11,610 विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. दरम्यान जालना जिल्ह्यातल्या बदनापूर शहरात 10वीचा मराठीचा पेपर फुटल्याची बातमी चुकीची असल्याचा खुलासा जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी केला आहे. खरी प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आलेलीच नाही, काही दुकानदारांनी बनावट प्रश्नपत्रिकांच्या छायाप्रती विकल्याचं पांचाळ यांनी सांगितलं. ते म्हणाले,
10वीचा पेपर फुटला आणि त्याची उत्तरपत्रिका देखील तयार करून ती देण्यात आली अशी बातमी प्रसारमाध्यमांवर होती. तर त्या बातमीमध्ये तथ्य नाहीये. सर्वच केंद्रावरती जालन्यामध्ये कडक बंदोबस्त आणि पेपर कॉपी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत आणि तो रेझिस्टन्समध्ये काही लोकांनी तिथे विरोध केला तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि त्याबाबतीत कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. पेपर फुटीचा असा कोणताही प्रकार त्या केंद्रावरती किंवा त्या तालुक्यामध्ये झालेला नाहीये.
जालना जिल्ह्यात तळणी इथल्या जिल्हा परिषद प्रशालेत गर्दी केलेल्या पालकांना पोलिसांच्या मदतीनं परीक्षा केंद्राच्या बाहेर काढण्यात आलं, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. बीड जिल्ह्यात 153 परीक्षा केंद्रांवर 10वीची परीक्षा होत असून कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याकरता 7 भरारी पथकांसह 156 बैठे पथक नियुक्त केले आहेत. महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांना काल नांदेड इथं सुरुवात झाली. श्री गुरु गोविंदसिंहजी क्रीडा संकुलात राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन झालं. उद्यापर्यंत चालणाऱ्या या स्पर्धांसाठी महसूल विभागाचे सुमारे 2,500 कर्मचारी नांदेडमध्ये आले आहेत. यामध्ये क्रीडा स्पर्धांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. जालना जिल्ह्यातल्या अंबड इथल्या बसस्थानकात काल दुपारी चालकाचं नियंत्रण सुटल्यानं एक बस अचानक प्रवासी उभे असलेल्या प्लॅटफॉर्मवर चढली. या घटनेत 2 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धाराशिव जिल्ह्यातले तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव देशमुख यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांनी मराठवाडा ब्राह्मण महासंघाचं अध्यक्षपद तसंच शेतकरी कामगार पक्षाचं नगराध्यक्षपद भूषवले. त्यांच्या पार्थिव देहावर काल तुळजापूर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. ते तुळजापूर नगर परिषद नगरसेवक आणि विविध समितीचे सभापतीपदी कार्यरत होते. अश्लील चित्रफीत व्हायरल केल्याप्रकरणी गुजरात पोलिसांनी काल लातूर इथून एका तरुणाला अटक केलं. प्रज्वल तेली असं या तरुणाचं नाव असून तो सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील रहिवासी आहे. या प्रकरणी इतर राज्यातून आणखी दोघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. परभणी जिल्ह्यात कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव तथा परभणी जिल्ह्याचे पालक सचिव दीपक कपूर यांनी दिले आहेत. काल परभणी इथं झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सुशासन निर्देशांकामध्ये जिल्हा पहिल्या क्रमांकावर येईल यासाठी सर्व विभागांनी कसोशीने प्रयत्न करावेत अशा सूचना त्यांनी केल्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद तालुक्यात शिवजयंतीच्या औचित्यानं प्राचीन शिवकालीन तलावातला गाळ काढण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेतून वेरूळ इथल्या डमडम तलावात हे काम सुरू झालं असून ज्या शेतकऱ्यांना शेतासाठी गाळ पाहिजे असेल त्यांनी तो घेऊन जावा असं प्रशासनानं कळवलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मराठी भाषा आणि मराठी साहित्यानं सामाजिक मुक्तीची दारं खुली केली. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. भाषा समृद्ध होण्यासाठी सामान्य माणसांच्या भाषेला सामावून घेण्याची गरज संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर यांच्याकडून व्यक्त. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचं वितरण. आणि 10वीच्या परीक्षेला सुरुवात. बदनापुरात पेपर फुटल्याच्या वृत्ताचं जिल्हाधिकाऱ्यांकडून खंडन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.